दुसरे राजे अध्याय 8। अलिशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलिशा बोलला। अलिशा म्हणाला, तू आपल्या कुटुंबियांसह दुसऱ्या देशात जा, कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे आणि तो 7 वर्षे चालेल। तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले। फलिष्ठ्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊन 7 वर्षे राहिली। 7 वर्षे उलटल्यावर ती फलिष्ठ्यांच्या देशातून परत आली। मग ती राजाला भेटायला निघाली, आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती। अलिशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता। राजा गेहजीला म्हणाला, अलिशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपा करून मला सांग। अलिशाने एका मृत मुलाला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच, जिच्या मुलाला अलिशाने जिवंत केले होते ती स्त्री राजा समोर आली। आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती। गेहजी म्हणाला, स्वामी हीच ती स्त्री आणि अलिशाने जीवदान दिलेला तो हाच मुलगा। राजाने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली। राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या। तसेच ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या। अलिशा दिमिश्क येथे गेला। अरामाचा राजा बेन हदाद तेव्हा आजारी होता। एकाने त्यास सांगितले, आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे। तेव्हा राजा बेन हदाद हजाएलला म्हणाला, नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा, मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग। तेव्हा हजाएल अलिशाच्या भेटीला गेला। दमिश्कातील उत्तमोत्तम पदार्थांचा नजराणा तो अलिशासाठी घेऊन गेला। या गोष्टी त्याने 40 उंटांवर लादल्या होत्या। हजाएल अलिशाकडे जाऊन म्हणाला, तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे, या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे। तेव्हा अलिशा हजाएलला म्हणाला, बेन हदादाला जाऊन सांग तू खात्रीने बरा होशील, पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे। एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले। नंतर अलिशा रडू लागला। हजाएलने त्यास विचारले, माझे स्वामी तुम्ही का रडत आहात? अलिशाने सांगितले, इस्रायलावर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे, म्हणून मला वाईट वाटते। त्यांची मजबूत नगरे तू जाळशील, आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील, त्यांच्या लहान मुलांना ठार करशील, त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील। हजाएल म्हणाला, मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य, एक दुबळा मनुष्य या मोठ्या गोष्टी कसल्या करणार? अलिशा म्हणाला, तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे। मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला। बेन हदाद हजाएलला म्हणाला, अलिशा तुला काय म्हणाला? हजाएल म्हणाला, तुम्ही जगणार आहात असे अलिशाने मला सांगितले। पण दुसऱ्या दिवशी हजाएलाने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली, मग ती बेन हदादच्या तोंडावर टाकली। त्याने बेन हदाद गुदमरला आणि मरण पावला। अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला। यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहुदाचा राजा होता। इस्रायलाचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे 5वे वर्ष चालू असताना यहोराम इस्रायलाच्या राज्यावर आला. त्यावेळी यहोराम 32 वर्षांचा होता. यरुश्लेमेवर त्याने 8 वर्ष राज्य केले. पण इस्रायलाच्या इतर राजांप्रमाणे यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची पत्नी अहाबाची मुलगी होती. पण परमेश्वराने आपला सेवक दाविद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहुद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते. यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितुरी करून यहुदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वतःच राजाची निवड केली. तेव्हा यहोराम आपले सर्व रथ व अधिकाऱ्यास घेऊन सोईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्यास वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामाचे लोक पळाले आणि घरी परतले. अशा प्रकारे अदोमी यहुदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिबनानेही बंड केले आणि यहुदापासून ते मुक्त झाले. यहुदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे. यहोराम मरण पावला आणि दाविद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहजा मग राज्य करू लागला. इस्रायलाचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहजा यहुदाचा राजा झाला. त्यावेळी अहजा 22 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेमध्ये 1 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्रायलचा राजा अम्री याची ती मुलगी. परमेश्वराने जे करू नये म्हणून सांगितले ते अहजाने केले. तो अहबाचा जावई होता. त्यामुळे अहबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती. अहबाचा मुलगा योराम यासह अहजा रामोत गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता. तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला आणि त्यास भेटायला यहुदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहजा खाली इज्रेलला अहबाचा मुलगा योराम याला पाहायला गेला होता.